समायित नमः स्वरूपानुगः परार्थ पथ दर्शिनम् खलु करोति साचारतः गुरुस्मरण पंकज भ्रमरलीनता यन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मता येन सा अहङ्कृतिपराङ्मुखो भवति एकनाथो परः सुबोधरस जाह्नवि नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संश्रुतिपरा सदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते करोति नवभाविकानमृतबिन्दु वृष्टिञ्च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ
श्री राम
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय आज या एप्रिल महिन्यातला तिसरा रविवार या सत्संगाचा म्हणजे प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आहे. पूर्व संस्कारांचा त्रास अधूनमधून जाणवतो जन्मजन्मांचे संस्कार व या जन्मांचे संस्कार हे आध्यात्मिक प्रगतीच्या आड येऊ शकतात का? त्यांचे नामनिशान मिटवण्यासाठी काय करावे? सद्गुरूंच्या कृपेने ते नाहीसे होऊ शकतील काय? असा प्रश्न आहे. हा विशेष प्रश्न आहे. कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी निलेश काका मला म्हणले की प्रश्न सेवा केलेली आहे, उत्तर सेवा स्वामीजींच्या कृपेने थोडीफार उत्तर सेवा करण्याचा प्रयत्न करतो. उत्तरेचा अर्थ नंतरची सेवा असं म्हणतात. उत्तरेचा अर्थ नंतर असं पण असतो. काय उत्तर रामायण आणि पूर्व रामायण असं काहीतरी रामायणामध्ये असतं. त्यांनी विचारले की पूर्व संस्कारांचा त्रास अधूनमधून जाणवतो. जन्मजन्मांचे संस्कार व या जन्मांचे संस्कार हे आध्यात्मिक प्रगतीच्या आड होऊ शकतात का? पूर्व संस्कार एकंदरीत आपलं माणसाचं जे अंतर्व्यक्ती जी बनलेली असते ती संस्कारांनीच बनलेली असते. निरनिराळ्या संस्कारांचा समुच्चय म्हणजे आपली अंतर्व्यक्ती असते. आणि हे जे संस्कार असतात ते त्यांनी म्हणजे तसं पूर्व संस्कार म्हणजे आधी झालेले संस्कार आणि या जन्मात झालेले संस्कार. पूर्व जन्मांमध्ये देखील संस्कार झालेले असतात आणि ते संस्कार पुढे घेऊनच पुढचा जन्म प्राप्त झालेला असतो. आणि या जन्मामध्ये देखील निरनिराळे संस्कार आपल्यावर होत राहतात. आता या संस्कारांचं जर वर्गीकरण करायचं झालं तर चांगले संस्कार आणि वाईट संस्कार असं दोघांनी आपल्याला वर्गीकरण करता येईल. चांगल्या संस्कारांचा प्रश्नच नाही. चांगले जे संस्कार झाले तर ते त्रास देत नाहीत. किंबहुना पूर्ण जन्मामध्ये जे आपल्यावर चांगले संस्कार झालेले असतात, पूर्वजन्मामध्ये जर आपल्या हातून साधना झालेली असेल, जर भक्ती आपल्या हातून घडली असेल, काही योगाचा अभ्यास आपल्या हातून घडला असेल आणि काही कारणाने त्या जन्मामध्ये पूर्वजन्मामध्ये मागच्या जन्मामध्ये तो खंडित झाला, खंडित होण्याची कारणं देखील वेगवेगळे असू शकतील. आपलंच त्याच्यातून चित्त कुठेतरी बाजूला भरकटलं किंवा मरणच आलं. अर्जुनाने सांगण्याबद्दल प्रश्नच असा विचारलेला आहे की अशा तऱ्हेने हा चालू असलेला अभ्यास जर तिथे अपूर्ण राहिला तर पुढे काय होतं? कश्चिन्न भय विरष्टो छिन्ना भ्रमीय निश्चती. एखादा अकाळी आलेला ढग नुसताच आला आणि आकाशामध्ये विरून गेला, तशा प्रकारे तो अभ्यास विरून जातो की काय? त्याचा काहीच उपयोग नाही की काय? तर त्याच्यावर भगवंतांनी जे उत्तर दिलेलं आहे की पार्थ निर्वह नामित्र विनाशः तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति. जर चांगली गोष्ट केलेली असेल तर कधीही नष्ट होत नाही, त्याचा कधीही काही उपयोग झाला नाही असं होत नाही. तर त्याचा तो अभ्यास पुढच्या जन्मामध्ये चालू होतो. पूर्वाभ्यासेन ते नैव क्रियते यमशोपि सहा जिज्ञासरूपी योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते. नुसती त्याच्या अंतकरणामध्ये जिज्ञासा निर्माण होतो पुढच्या जन्मामध्ये आणि तो योगाचा अभ्यासच करायला लागतो. त्याला सद्गुरू लागतात. बळीये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगन वियोची लागे, असं त्याचं सहज होत. अतिशय बलवान अशी इंद्रिय आवडायला कठीण अशी, पण त्याच्या ठिकाणी दिसून येतो की हा सहजच संयमित जीवन आहे याचं. सहजच तो योगाचा अभ्यास करायला लागतो आणि सहजच त्याचं मन चिदाकाशामध्ये लीन व्हायला लागतं. असं का होतं? एकदम होत नाही, तर त्यांनी पूर्वजन्मामध्ये त्याचा अभ्यास केलेला असतो आणि या जन्मामध्ये नुसतं त्याला त्याचे एक जसं आपण गाडी स्टार्ट करताना किक मारणं काहीतरी एक निमित्त घडतं, सद्गुरूंचं संतांचं सहवासाचा लाभ होतो त्याला आणि पुढे चालू होतं. आता आम्हीच्या गाड्यामध्ये तर किक मारणं सुद्धा नाहीये, नुसतं पुश बटन की झालं झाली गाडी चालू. तसं एक पुश मिळाला त्याला या जन्मामध्ये चालू झालं. चांगल्या संस्कारांचा असा निश्चित प्रकारे पूर्वजन्मातल्या संस्कारांचा उपयोग होतो. पण या प्रश्नामध्ये त्यांनी जे विचारले की पूर्व संस्कार जर विचित्र असतील, चांगले नसतील, तर त्याचा त्रास देखील निश्चित प्रकारे होतो. आपल्याला ध्यानाला बसल्यावर आपले विचार कमी होत नाहीयेत, शांत होत नाहीयेत, खूपच वेगाने विचार येत आहेत, वाईट विचार येत आहेत. या ज्या गोष्टी आहेत ते पूर्व संस्कारामुळेच होतात, पूर्व संस्कारच त्रास देतात. रामकृष्ण परमहंस म्हणायचे की एक गोष्ट सांगायचे की एक अतिशय दरिद्री असा मनुष्य एका झोपडीमध्ये राहत होता आणि त्याच्या झोपडीमध्ये ठिकठिकाणी भिळ होती आणि त्याला एकदा अशी शंका आली की याच्यामध्ये काही सरपणीप तर राहत नसतील. आणि शंका आल्यावर त्यांनी असं केलं की गरम पाणी केलं आणि ते बिळामध्ये ओतलं. ते ओतल्याबरोबर खरोखरच त्याच्यातून मोठे सर्प बाहेर आले आणि झोपडीच्या दारातून निघून गेले. असं समजून ते म्हणायचे की आपण साधना करणं म्हणजे असं तरीही या बिळांमध्ये पाणी गरम पाणी ओतण्यासारखं आहे. घाबरून जाण्याचं कारण नाही. आपण साधना करत असताना खूप वाईट विचार यायला लागल्यानंतर बरेच वेळ असं वाटतं की नकोच ते. आपण जे नेहमीचं जीवन जगत होतं तेच बरं होतं. कशाला डोक्याला ताप करून घेतला आणि आपण ध्यानाला बसायला लागलो असं वाटण्याची शक्यता असते. दुसरं एक वाटतं की आपण किती वाईट आहोत, आपल्याला परमार्थाची साधना आपल्याकरता नाहीच आहे अशा प्रकारची देखील वाटण्याची शक्यता असते. पण रामकृष्ण परमहंसांनी असं म्हणलं की ते जे सर्प निघून गेले ते बाहेर जाण्याकरता गेले, आता त्याचा विचार करण्याचं कारण नाही, गेले ते. म्हणून चांगल्या संस्कारांनी वाईट संस्कार हे जातात, पुसले जातात, हळूहळू जातात. त्यांनी म्हणले की पूर्व संस्कारांचा त्रास अधूनमधून जाणवतो. त्यांना अधूनमधून काय जाणवतो? अधूनमधून अशा करता जाणवतो की इतके अनेक वर्ष ते केंद्रामध्ये येत आहेत, स्वामीजींचा सहवास लाभला, सत्संग लाभला, त्यामुळे चांगले संस्कार दृढ होत चाललेले आहेत आणि मधून मधून क्वचित कुठेतरी जुनं काहीतरी आठवतं. जुनं आठवतं की आपण मित्रांबरोबर जात होतो, आठवतं. आठवायला काही नाही, काय पूर्व संस्कार झालेले आहेत ना, त्यामुळे असं काहीतरी आठवतं. मला देखील कधी कधी ती विविध भारती जर रेडिओ लागलेला असेल आणि ती जुन्या 75-80 त्या काळची जी गाणी असतात ती गाणी लागली की आठवतं. ती गाणी पूर्ण हजारो आठवायला लागतात. मला सवय अशी होती की अभ्यास करत असताना मी भरती लावून अभ्यास करायचा आणि ते गीतकार संगीतकार गायक सगळं ते थोडस सुरुवात झाली की ते पूर्ण गाणं पाठवायचं. कुठलं गाणं लागणार आहे ते प्रेडिक्ट देखील व्हायचं. असे संस्कार असतात, ते संस्कार आठवतात आणि अशा तऱ्हेचे संस्कार आता नको. आता ते लागल्यानंतर परत आपल्याला त्याच्यामध्ये रस वाटायला लागला, वा किती छान, आपण किती रंगून जातो त्या गाण्यामध्ये, आता काय आता काही राहिले नाही वा असं वाटायला लागलं, ती धोक्याची सूचना आहे. म्हणून ठीक आहे, पूर्वसंस्कारानुसार काही थोडा त्रास झाला तर परत विवेकाने हे करावं की आता हे नाही. तुकाराम महाराज असं म्हणतात की चाल केलासी मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा, आता मागे नको पाहू तुझे जमाना आम्ही आहो, आता तू मागे पाहू नकोस. मागे पाहायला लागलास तर पंचायत येईल, आता तू पुढे चालायचं आहेस. म्हणून हे जे संस्कार असतात ते पूर्वसंस्कार विचित्र झालेले वाईट संस्कार झालेले हे आध्यात्मिक प्रगतीच्या निश्चित प्रकारे येतातच, पण चांगल्या संस्कारांनी उत्तम सत्संगाच्या संस्कारांनी साधनेच्या संस्कारांनी हे संस्कार हळूहळू जातात. त्यांनी पुढे त्याच्यामध्ये म्हणले की त्यांचे नामनिशाण मिटण्यासाठी काय करावे, तर अशा प्रकारे चांगल्या संस्काराचं त्याच्यामध्ये राहावं, चांगले संस्कार कसे होतील याची काळजी घ्यावी, डोळ्यावर चांगले संस्कार हवेत, कानांवर चांगले संस्कार हवेत, जिभेवर चांगले संस्कार. आता खूप आपला हा जो काळ आहे हा खरोखर पूर्वकाळासारखा चालू आहे. पुढच्या रविवारपासून आपली ज्ञानेश्वरीचं पारायण चालू होत आहे आणि आता एक दीड दोन तास वर बसलो होतो. जिभेवर चांगले संस्कार, ज्ञानेश्वरीच्या पारायणाचे संस्कार जिभेवर होणं ही खूप चांगली गोष्ट आहे. असे चांगले संस्कार जसजसे होत जातील तसतसं हे वाईट संस्कार राहूनही जातील. योगसूत्रकार म्हणतात सर्वात उत्तम संस्कार हा तोच मी आहे, सहा अहम हा उत्तम संस्कार आपल्या अंतःकरणात जिंकला गेला पाहिजे. हा संस्कार सर्व संस्कारांना मिटवून टाकतो आणि चित्त हे त्यांचा जो शब्द योगसूत्रकारांचा जो शब्द आहे चित्त हे संस्कार शेष होत, कुठलाही संस्कार त्याच्यावर राहत नाही. हा जो संस्कार असतो मी तो मीच आहे हा संस्कार, सहा अहम हा संस्कार सगळे संस्कार मिटवून टाकतो आणि चित्त संस्कार शेष होत, याला त्यांनी कैवल्य असं म्हटलेलं आहे. आणि हे कैवल्य प्राप्त झालं, ही मुक्ती प्राप्त झाली की पुन्हा जन्म नाही, जन्म नाही रे आणिक, हे तुकाराम महाराजांनी म्हणले ते त्यामुळे त्या प्रकारे होतं. हा जो आत्मसंस्कार जो आहे, आत्मस्वरूपाच्या स्मरणाचा संस्कार, हा जितकं आपण दृढ करत जाऊ तितकं याचे जन्म येण्याची काळे, संसारी होऊ जे निराळे, मोक्ष पाळू जे निश्चळे, स्वरूपाकारे हे होऊ शकतं. आणि हे करण्याकरताच हा सगळा आपला जो साधनेचा जो व्याप जो आहे, साधना जो आपण करत आहोत, जो परमार्थ करतो आहोत, तो त्याच करता आहे. म्हणून अशा प्रकारे त्यांनी जे म्हणले की त्यांचे नामनिशाण मिटणं हे होऊ शकतं आणि याच जन्मामध्ये होऊ शकतं आणि आपल्याला छाती ठोकपणे स्वामीजी हेच सांगत असतात. स्वामी महाजनजी म्हणायचे की तुम्ही स्टॅम्प पेपर घेऊन या, तुम्ही अशा प्रकारे जर साधना केली तर तुम्ही मुक्त व्हाल, हे मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असं ते सांगायचे. त्याप्रमाणे सद्गुरूंच्या कृपेने ते नाहीसे होऊ शकतात, सद्गुरूंच्या कृपेनेच नाहीसे होतात अशी शंका देखील घेण्याचं कारण नाही. सद्गुरूंच्या कृपेने ते नाहीसे होऊ शकतील का, तर सद्गुरूंच्या कृपेनेच ते नाहीसे होतील असं दृढ भावना आपल्या ठिकाणी ठेवायला, निश्चित प्रकारे ठेवायला पाहिजे, तरच ते नाहीसे होतील. हरी जीवनात शरणागती साधण्यासाठी भगवंताची इच्छा ही अंतिम आहे हे मनाला कोणत्या अंगाने पटवावे, देह मन बुद्धीच्या माध्यमातून कसे प्रयत्न करावेत, जीवनात शरणागती साधण्यासाठी भगवंताची इच्छा ही अंतिम आहे. भगवंतांनी अर्जुनाला जे 18व्या अध्यायामध्ये आपण असं म्हणू की जो अंतिम उपदेश केला की तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत् प्रसादात परम शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम, त्याला तू शरण जा. तया अहम वाचा चित्त अंग निर्मला सरल रिघ महोदधी का गांग रिघाले जायचे. ज्याप्रमाणे समुद्राला नद्यांचं पाणी जाऊन मिळत त्याप्रमाणे तू भगवंतांना शरण जा. आता हे अशा प्रकारे शरणागती ही परमार्थाकरता आवश्यक आहे. शरणागती ही परमार्थाच्या दृष्टीने अंतिम अशी गोष्ट आहे. हे आपल्या ठिकाणी निश्चित झालं पाहिजे, आपल्या ठिकाणी कशा प्रकारचा निश्चय झाला पाहिजे. हा निश्चय आपल्या ठिकाणी होत नाही ही पंचाईत आहे. हा निश्चय होण्याकरता काय करावं असा त्यांचा प्रश्न आहे. आपल्या ठिकाणी जो अहंकाराचा भाव असतो, मी कुणीतरी आहे हा जो भाव असतो, हा अहंकाराचा भाव हा शरणागत होण्याच्या आड येत असतो. म्हणून ज्ञानोबांनी देखील आता जी उणी म्हणली की तया अहम वाचा चित्त अंग अहम हे पहिलं त्यांनी सांगितलं. मी कुणी आहे असा जो भाव असतो आणि मी कुणी आहे हा भाव जो असतो तो शरीर मन बुद्धीच्या अंगाने असतो. मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे असा अंगाने हा भाव असतो. हा भाव जितका जाईल तितका शरणागतीच्या दृष्टीने आपले पावलं पण पुढे पडतील. आता जाण्यासाठी काय करायचं हा प्रश्न आहे. हा भाव जन्मजन्म आपल्या ठिकाणी दृढ झालेला आहे. देहबुद्धी ही जन्मजन्माच्या संस्कारांनी दृढ झालेली आहे. ही एकदम जाणं ही अवघड गोष्ट आहे. मुळात मी देह मन बुद्धी नाही अशा प्रकारचं आपल्या ठिकाणी भाव उत्पन्न होणं हे सद्गुरूंच्या काही खेळी होणार नाही. सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येऊन त्यांनी उपदेश दिल्याखेरीज, ज्ञानाचा उपदेश दिल्याखेरीज ही गोष्ट शक्य होणार नाही. म्हणून पहिली गोष्ट सद्गुरूंची प्राप्ती होणं, सद्गुरूंनी आपल्यावर अनुग्रह करणं आणि त्यांच्याकडून तत्व तेच तू आहेस, तत्व असी अशा प्रकारचा ज्ञानाचा उपदेश होणं ही गोष्ट खूप आवश्यक आहे. असं झाल्यानंतर सद्गुरूंनी अनुग्रह देऊन उपदेश दिल्यानंतर मग तो आपल्या ठिकाणी दृढ करणं हे आपलं काम राहतं. समर्थ अतिशय कृपाळूपणे म्हणतात की शिष्या एकांती बैसावे, एकांतामध्ये बैसावं बसावं, तिथे समजून घ्यावे. मी थोडीशी वेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये गेलो. शिष्य एकांती बैसावे स्वरूप ही विश्रांति से जावे तेरे गुरु दुहावे परमार्थ हा तेगरी होगी जो मजे मन आई होती ती सोहम संदर्भ मध्य आई होती शिष्य एकांती बैसावे तेथे समझौन घयावे अखंड सांडा धरावे सांडावे प्रबंजनासी अशी ती हवी होती पण आत्मस्वरूपाचं स्मरण आपल्या ठिकाणी दृढ करण्यासाठी शिष्य एकांती बैसावे स्वरूपी विश्रांतीस जावे तेने गुण दृढावे परमार्थ हा स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला जाणं तिथे विश्रांती घेणं तोच मी आहे हा भाव आपल्या ठिकाणी दृढ करणं हे जस जसं होईल तस तसं आपण देहाच्या अंगानी मी देह आहे अशा प्रकारचा जो अहंकार आहे तो कमी व्हायला मदत होईल आणि मग जी शरणागती जी अभिप्रेत आहे जी भगवंतांची इच्छा आहे अशा तऱ्हेने शरण जावं अशी भगवंतांची इच्छा आहे सर्व सांडूनी शोधा मजला ऐसे भगवंताची बोलला समर्थ म्हणतात सर्व सांडूनी शोधा मजला ऐसे भगवंताची बोलला परी शब्द अमान्य केला भगवंताचा समर्थ म्हणतात की हा भगवंतांचा शब्द लोकांनी अमान्य केला समर्थांनी काही फार खुश होऊन म्हटलेली नाहीये ही होगी त्यांना जी तळमळ होत होती तळमळ तळमळ होतीच आहे अशी तळमळ समर्थांच्या ठिकाणी जी होती त्या तळमळीतून हा ही होगी त्यांनी म्हणलेली आहे लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा त्यांनी नाना दुःखे भोगीती अंतरी सुखाची इच्छिती त्यांना अंतरामध्ये सुखाची इच्छा करतात पण ते सुख त्यांना प्राप्त कसं होणार भगवंताचा शब्द अमान्य केलेला आहे तर त्यांना ते सुख प्राप्त होणार नाही भगवंताचा शब्द जो आहे की तमोव शरणम गच्छ सर्व भावेन भारत सर्व भावानी तुम्हाला शरण जा असं जे भगवंतांनी सांगितलेलं आहे तर भगवंतांचा शब्द आपल्या अंतकरणामध्ये दृढ धरायला पाहिजे आणि अशा प्रकारे दृढ धरून शरणागतीच्या अंगानी आपण वाटचाल करायला पाहिजे हे कोणत्या अंगानी पटवावे निरनिराळ्या अंगानी पटवावं आपल्याला जर आपल्या छोट्या छोट्या कर्मामध्ये जर मी केलं अशा प्रकारचा भाव जर येत असेल अगदी छोट्या गोष्टी असतात म्हणजे मी या भूमिकेमध्ये मी त्यांच्यावर टीका म्हणून म्हणत नाहीये बरं का हे त्यांनी समजून घ्यावं आपल्या घरी कोणीतरी पाहुणे बोलवलेले आहेत आणि त्यांच्याकरता मी उत्तम अशा प्रकारचा स्वयंपाक केलेला आहे सगळे उत्तम पदार्थ झालेले आहेत आणि सगळे पाहुणे आलेले देखील खुश झालेले आहेत की किती छान केलं फारच छान तुम्ही इतके कष्ट का केलेत वास्तविक पता आपण सगळेजण बाहेर गेलो असतो सगळ्यांनी मिळून जेवलं असतं तुम्ही खूपच कष्ट घेतले आणि तुमचे हाताला चव फारच चव आहे असं म्हटल्यानंतर मग जे वाटेल त्यावेळेला ते वाटण्याच्या आधी भगवंताच्या इच्छेने झालं भगवंताच्या कृपेने झालं असं जर वाटलं तर शरणागतीच्या दृष्टीने भगिनी वर्गाने निश्चित प्रकारे पाऊल पुढे टाकलं मी इकडचं देखील उदाहरण देऊ शकतो पण असं एक उदाहरण दाखल म्हणून मी सांगितलं ज्या आपल्या ठिकाणी पटवणं जे आहे पटवण्याकरता ती गोष्टीचा आपल्या ठिकाणी निश्चय जर झालेला असेल तर आपल्याला कर्मातून येणारा अहंकार जो आहे त्या अहंकाराच्या वर पाय जर आपल्याला ठेवता आला अहंकार सतत डोकं वर काढतं हा अहंकार एखादा नागासारखा असतो नाग असं म्हणतात की इतर जे सर्प असतात ते जमिनीवरून सरपटत जातात, पण नाग असा असतो की त्याला थोडी वेळी चाहूर लागली की तो लगेच पाण्यावर काढतो. तसं अहंकाराचं असतं, त्याला थोडस जर वाटलं की वा इथे चांगलं आहे बरं का की लगेच तो फण्यावर काढतो. असं फणं काढल्यावर आपण तिथून पटकन बाजूला होणं, कारण जो नाग हा जो असा सर्प आहे की त्याला थोडासा जर आपल्याकडून विरोध असा झाला तर तो लगेच फुटकार टाकून दंश करतो. एकदा अहंकारी दंश केला की मग तो संपूर्ण आपल्या शरीरामध्ये अहंकार भिनतो. म्हणून जर लगेच आपण त्याच्यापासून जर दूर गेलो तर त्याच्यापासून सुटका व्हायची शक्यता आहे. म्हणून देह मन बुद्धीच्या माध्यमातून कसे प्रयत्न करावेत तर सावध असावं. सावध राहून आपण जर मनाला जर शरणागती हे अंतिम जे भगवंतांनी सांगितलेलं आहे ते आपल्याला साधायचं आहे, परमार्थामध्ये आपल्याला मुख्य ती गोष्ट साधायची आहे, त्याचं जे निश्चय करून आपण जर केलं तर हळूहळू आपल्याला शरणागतीच्या दृष्टीने अग्रेसर होता येईल. हरिओंत सद्भक्त अभिजित भोंफळे अभंग शिवा सादर.
रजकं होऊनि जावे. परम दयेची अमित साठवण घडो सर्वथा तुम घेता जे चुनी तेजाचे कण जीवन उजळून यावे रजकण होऊन जावे गुरु सी भजावे रजकण होऊन जावे तुझा निरंतर सेवक भावे तुझा निरंतर सेवक भावे चरणी तुझिया रमणी असावे मकरंदासी गुरु माधवे मकरंदासी गुरु माधवे प्रेम जवई धरावे रजकण हो जावे गुरु सी भजावे रजकण हो जावे
चांगला प्रश्न आलेला आहे की 12 अधिक 12 अधिक 12 वर्षे आत्मबोध आत्मबोधाकरता 12 आणि 12 36 वर्ष लागतात असं म्हटलं तर इकडे कोणीच येणार नाही साधना करायला दुसरा काही मार्ग फास्ट आणि शॉर्टकट असं विचारलेलं आहे खूप चांगला प्रश्न आहे आपलं काम हळूहळू का वाढलं याचं उत्तरही याच्यातच आहे नाहीतर एव्हाना स्वामीजी म्हणायचे तसं शनिवारवाड्यावर ज्ञानेश्वरीचं प्रवचन सुरू व्हायला काही हरकत नव्हती पण जर सांगितलं की हे 12 12 12 वर्ष 36 वर्ष हे व्हायला लागेल तर मग तेवढ्या लोकांना धीर नसतो असं असल्यामुळेच आपलं काम जे विचारलं ते बरोबर आहे की असं म्हटलं तर इकडे कोणीच येणार नाही साधना करायला पण तसं मात्र झालं नाही ज्यांना इतकं थांबायची तयारी आहे अशी मंडळी येत गेली आणि ती एका छोट्या क्रमाने का होईना वाढत गेली आपला काही फार मोठा समूह आहे असं नाही मी पाहतो मी ऑफिसमध्ये होतो तेव्हाची गोष्ट न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या पटांगणावर एक संत काय नाव त्यांचं निर्मला देवी किंवा असं काही नाव होतं आणि त्या अनुग्रहाच्या वेळेला कुंडलिनी शक्ती जागृत करत असत अशा प्रकारची पोस्टर्स लागलेली होती आणि मला आठवतं की टिळक रोडचे रस्ते बंद करायला लागले फक्त त्यांच्या तिथे जाणाऱ्या भक्तांकरताच रस्ते ठेवायला लागले एवढी प्रचंड गर्दी झाली आमच्या बँकेतलेही 2-3 पिऊन गेलेले होते अजून काही स्टाफ गेला होता दुसऱ्या दिवशी आल्यावर मी म्हणलं काय काही झालं का भारी म्हटलं झालं म्हणलं हल्ल्यासारखं झालं म्हणलं तुला एकट्याला झालं का सगळ्यांना झालं सगळ्यांना झालं म्हटलं असं काहीतरी गरकन हल्ल्यासारखं झालं पॉवरफुल आहे म्हणाला तर त्यांच्याकडे खरंच या प्रश्नाच्या याच्याप्रमाणे खरंच त्यांच्याकडे तुफान गर्दी होती. अजूनही मी बँकेत गेल्यावर तो मला भेटतो ज्याची कुंडली मी त्यावेळेला जागृत झालेली होती तो काय आहे की दीर्घकाल केल्याशिवाय हे होत नाही याला काय करणार हाच शॉर्टकट आहे. याच्यापेक्षा लॉंगकट घेऊन आपण कित्येक जन्म करत इथपर्यंत आलेले आहोत. आता या जन्मात झालं तरी पुरेसं आहे असं म्हणेन पण याच्यापेक्षा शॉर्टकट म्हटलं तर इथं तरी नाही बा. दुसरा फास्ट आणि शॉर्टकट असा इथं तरी सांगितला जात नाही आणि तशा प्रकारे स्वामीजी म्हणायचे जर खरंच असता तर ऋषींनी एवढ्या मोठमोठ्या छातीपर्यंत दाढ्या वाढेपर्यंत साधना कशाला केली असती माझ्या दाढीवर जाऊ नका पण याला वेळ लागतो त्याला काही इलाज नाही. उपनिषदात तर कथा आहेत की प्रजापतीकडं इंद्र गेला आणि हजार वर्ष साधना केली त्या इंद्राची बहादुरीच हजार वर्ष साधना केली पण आता करावी आता याच्यातलं जे काही वाढवलं असेल समजा संख्येच्या अंगानी तर ते सोडून दिलं तरी देखील दीर्घकाळ करावी लागते असं दिसतं. अनुग्रहाच्या वेळी पूजनीय स्वामीजी सांगतात की सद्गुरु शिष्याचा अंगीकार करतात कृपया अधिक स्पष्ट करावे ऐहिक अंगानेही कसे घ्यायचे. ऐहिक अंगानी अंगीकार याचा तुम्ही काय अर्थ घेता मला काही माहिती नाही. सद्गुरु अंगीकार करतात याचा अर्थ स्वीकार करतात. तुम्ही जसे असता तसा तसे तुम्हाला ते स्वीकारतात. आई जशी आपल्याला जसे आपण आहोत तशी स्वीकारते तशा प्रकारे सद्गुरु आपल्याला आपण जसे आहोत तसे स्वीकारतात हे विशेष वैशिष्ट्य. आपण सगळेच स्वामीजींकडे गेलो स्वामीजींकडे गेलो तेव्हा आपण कसे होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या ठिकाणी असणारे काम क्रोधादी लोभ इत्यादी मत्सरादी अशा सगळ्या गोष्टी आपले कित्येक दुर्गुण आपल्याला माहीत असताना देखील त्यांनी आपल्याला आपलं म्हटलं अशा प्रकारे ते अंगीकार करतात. सद्गुरु अंगीकार करतात ऐहिक अंगाने मात्र हे काही घ्यायचं नाही. अनुग्रहानंतर तुम्ही सद्गुरूंचे पुत्र होता म्हणून त्यांच्या घरी राहायला जायचं नाही. ऐहिक अंगाने असं काही करायचं नाही. मी एकदा स्वामीजींकडे गेलो मला असं वाटतं की सोमवार होता आणि काही कामासाठी मी गेलो भादेश्वर निवासमध्ये. स्वामीजी परत यायचे होते मातृस्मृतीमध्ये स्वामीजींचं प्रवचन होतं आणि मी सायकलवरून आधी गेलो ते आले की त्यांना भेटायचं म्हणून. तर एक नाशिकचे गृहस्थ वळकटी वगैरे बांधून स्वामीजींच्या तिथे वळकटीवर बसलेले होते दारापाशी बाहेर कुलूप लावलेलं होतं. स्वामीजी आल्यानंतर सरला ते कुलूप उघडत होत्या. स्वामीजी म्हणाले काय ते म्हणाले गुरुगुरुही राहायला आलंय. स्वामीजी म्हणाले असं इथं राहायला वगैरे काही जागा नाहीये माझंच तीन खोल्यांचं घर आहे माझी नात माझ्या बरोबर राहते तर इथं जसं राहता गुरुगुरुही राहता वगैरे येणार नाही. त्यामुळे ऐहिक अंगानी आपलं इथं तरी निदान गुरुगुरुही प्रसाद भजन नैवेद्य राहणं आणि काय असू शकेल. गुरूंचा जसा औरस पुत्र असतो त्याला गुरूंची प्रॉपर्टी जाते तसं ऐहिक अंगाने सगळ्या शिष्यांना प्रॉपर्टी वाटणं ऐहिक अंगाने काही घेऊ नका. पारमार्थिक कारणासाठी आलेले आहात, पारमार्थिक कारणासाठी सद्गुरू जे काही करत असतात त्याच्यामध्ये सद्गुरूंनी त्यांच्या बोधात तुम्हाला समाविष्ट करून घेतलेलं असतं. तुम्हाला ते समजायला वेळ लागतो. सद्गुरू कृपा कळे त्यासी जो शोधील आपण आसी, पुढे कळे अनुभवासी आपे आपे वस्तू, असं समर्थ म्हणतात. आपण जसं जसं करत राहू तसं तसं अनुग्रहाच्या वेळेला आपल्याला काय मिळालं हे समजतं. त्यामुळं हा जो अंगीकार आहे, या अंगीकारामुळं मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी, अशा प्रकारची किमया साधकाच्या बाबतीत घडते. अनुग्रह होऊन 10 वर्ष झाली, नियमित ध्यानाला बसतो आहे, पण माझे ध्यान 30-40 मिनिटेच होते, त्यानंतर डोके जड होणे, डोळे दुखणे असे वाटते. अर्धा तास ध्यान फार उत्तम होते, ध्यानानंतर देखील त्या स्थितीमध्ये काही काळ वर्तन घडते, ध्यानाची वेळ मात्र वाढवता येत नाही, काय करावे असं विचारलेलं आहे. ज्यार्थी यांनी 10 वर्ष हा प्रयत्न केलेला आहे आणि यांना वेळ वाढवता येत नाहीये, त्या अर्थी हे अतिशय खरं आहे, यांच्या पुरतं तर अतिशय खरं आहे. यांचं खरंच डोकं जड होत असेल, डोळे दुखत असतील, पण डोकं जड होण्याचं कारण बऱ्याच वेळेला ध्यान करत असताना आपण डोळे तिरके करून इथं आज्ञाचक्रापाशी लावतो का हे पहा. डोळे त्यामुळे देखील दुखतात जर तिरके करून आणि ताण घेऊन आपण फार बसलो तर. ध्यानामध्ये साक्षीत्वाचा देखील ताण घ्यायचा नाहीये, इथे सगळी जाणीव एकवटली तर ताण घ्यायचा नाहीये. कधी कधी काही मंडळी फार आकर्षून ध्यानाला बसतात, असे काही बसलेले असतात, किंवा त्यांच्या शरीराच्या देखील असमान अशा प्रकारे शरीराची स्थिती होते, अशी होते किंवा असे होतात. तर या सगळ्या गोष्टींचे शारीरिक परिणाम अटळ आहेत. तुम्ही जर वाकून बसलात तर पाठ दुखणं किंवा कालांतराने फार आता अर्धा तास जर वाकून बसला तर काही होणार नाही, पण फार काळ वाकून जर बसला 2-3 तास ध्यानाला आणि असा टोक काढून बसलेला आहे तर पाठीत मणक्यामध्ये गॅप देखील निर्माण होईल. याचा ध्यानाशी संबंध नसून आपण ध्यान कदाचित बरोबर करत नसू याच्याशी त्याचा संबंध आहे. त्यामुळे ध्यानामध्ये मधून अधून आपण कुठेही ताण निर्माण केलेला नाहीये ना, आपल्या भुवयांवर, कानशिलांवर, डोक्याच्या मागच्या बाजूला, मानेपशी, खांद्यांपशी, पाठीपशी, हे मधून अधून जेव्हा आपण थोडेसे सावध होतो, विचारच चालू असतात आणि आपल्याला लक्षात येतं की अजून ध्यान आपल्याला जोपर्यंत लक्षात आहे तोपर्यंत सहज आणि आरामशीर बसणं हे आपल्याकडून झालेलं आहे ना हे पाहावं आणि आपलं आसन सुधारून घ्यायला हरकत नाही, आपली स्थिती सुधारून घ्यायला हरकत नाही. पतंजलींनी स्थिर सुखम आसनम असं म्हटलेलं आहे. तर हे जे सगळं घडतं त्याच्या बुडाशी कदाचित अशा प्रकारच्या कोणत्या तरी गोष्टी असू शकतील. फार ताण देऊन ध्यान केल्यामुळं थोड्याच वेळात असं होण्याची शक्यता असते आणि ते जर नसेल, समजा आपण फारच रिलॅक्स, तर ध्यान हे अशा प्रकारे होतच नाही. अशा प्रकारे डोकं जड होणं, डोळे दुखणं असं ध्यानामध्ये संभवनीयच नाही, कारण डोळे दुखायचं काही कारण नाही, डोळे मिटल्यामुळे कधी दुखत नसतात. निश्चितच काहीतरी चुकतंय असं त्याचा अर्थ आहे. झोपेत नाही डोळे दुखत, जसे शांत नुसते डोळे मिटून घेतलेले असतात तसेच ध्यानामध्ये शांत नुसते डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि जे काही करायचं आहे तर ते या ठिकाणी अतुल लक्ष ठेवायचं आहे. विचाराचेच 2 भाग करून एका मनानी म्हणजे साक्षी मनानी समोर उठलेल्या मनातला विचार, मनाचेच 2 भाग आहेत, काढून टाकायचा आहे. इतकी साधी सरळ गोष्ट आहे, ते करताना असं व्हायला नकोच आहे असं मी म्हणेन. रात्री झोपण्यापूर्वी 15-20 मिनिटे ध्यान करायचे असेल तर सर्व श्लोक म्हणून ध्यानाचे वेळी घ्यायचे असतात, तसे श्वास घेऊनच ध्यानाला बसायचे की नुसते दीर्घश्वास घेऊन ध्यानाला बसले तरी चालेल, सगळे श्लोक म्हणायची आवश्यकता नाही. एक प्रधान जी वेळ आहे आपली नेहमीची, काय सकाळी असेल तेव्हा आपण अनुग्रहाच्या वेळचे सगळे श्लोक म्हणून ध्यानाला बसावं, आणि नंतर जेव्हा 15-20 मिनिटं बसायचे तेव्हा सद्गुरूंना डोळ्यासमोर आणावं. एखाद्या मिनिटभरामध्ये त्यांची छोटीशी पूजा करावी. सद्गुरूंनी सांगितलेला जो सोहम बोध आहे त्या बोधाचं नंतर एक मिनिटभर स्मरण करावं. 15 मिनिटातली अशी 2-3 मिनिटं गेली तरी चालतील. मग ब्रह्मानंदम परम सुखदम अशी एकच तेवढा एकच श्लोक म्हणावा. अजून कदाचित तुमचं 1 मिनिट जाईल आणि मग उरलेल्या 12 मिनिटात तुम्ही ध्यान करा. 15 मिनिटच तुम्हाला आहेत तर. पण नुसतं ध्यानाला बसला म्हणजे सोहमचे श्वास घेतले आणि ध्यानाला बसला असं करू नका. सद्गुरूंचं स्मरण करा. काय करायचं आहे आपल्याला नक्की ध्यान करायचं म्हणजे, तर ते थोडंसं आठवा. आपण देह मन बुद्धी नाही आहोत याचं किंचित स्मरण करा, तीव्र चिंतन करा आणि मग सोहमचे श्वास घ्या आणि ध्यानाला बसा. एक एक श्लोक सद्गुरूंचं वर्णन करणारा असं म्हणा आणि मग ध्यानाला बसा. एवढं केलं तरी चालेल, सगळे श्लोक म्हणायची आवश्यकता नाही. सकाळी उठल्यावर सोहम स्मरण करताना साधे दीर्घ श्वास घ्यायचे की अनुग्रहाच्या वेळी सद्गुरूंनी सांगितले आहेत तसे श्वास घेऊन स्मरण करायचे. या सोहमबद्दल तुम्हाला मी सांगतो की सोहम हे चिंतन आहे, सोहम हा विचार आहे, सोहम विवेक देखील आहे, सोहमचे श्वास आहेत, सोहम ध्यान आहे किंवा सोहम योग आहे, सोहम बोध आहे, सोहम भजन आहे. नामस्मरण घेत असताना देखील, नामस्मरण करत असताना देखील, राम राम असं म्हणत असताना आपण रामरूप आहोत या भावनेने नामस्मरण करणं हे देखील सोहमच आहे. त्यामुळे सोहमचं स्मरण करताना साधे श्वास घ्यायचे का दीर्घ का अनुग्रहाच्या वेळेला, तर या युक्त्या आहेत असं लक्षात घ्या. सोहमचं अनुग्रहाच्या वेळेला सांगितलेले श्वास देखील युक्ती आहे, त्याच्यात कोणतीही कवायत नाहीये. ते जोग महाराज काशीला घाटावर गेलेले होते तर कित्येक मंडळी ध्यानाला बसलेली होती. कोणी प्राणायाम करत होते, कोणी कोणत्या कोणत्या योगाच्या क्रिया करत होते. तर त्यांना ते सगळं पाहून इतकं जे बोधाखेरीज समजून न घेता केलेली साधना पाहून ते अचानक एकदम ओरडले, हडेल हप, एक दो आणि स्वतः चालत गेले. तर अशी हडेल हप्पी आपल्याला करायची नाहीये. त्यामुळे तुम्ही कधी सोहम स्मरण कराल, अनुकूल अशी चित्ताची दशा असेल सोहम चिंतन कराल, तुम्ही सोहमचा विवेक कराल, सोहम भजन कराल, सोहमचे दीर्घ श्वास घेऊन 1-5 मिनिटं ध्यानाला बसाल, असे राहाल की आपण परमात्मा स्वरूपच आहोत अशा सोहम बोधात राहाल तेव्हा तुम्ही काही करणार नाही. तुम्हाला माहीत असेल की आपण आता काही करत नाही आहोत, सहज स्थितीमध्ये आहोत आणि आपण परमात्म्याशी एकरूप आहोत. याच्यापैकी काही केलं तरी चालेल असं मी तुम्हाला सांगतो. कर्तव्याचे फळ प्रारब्धाधीन असल्याने जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे. किंबहुना भगवंताच्या सत्तेने सर्व सूत्रे हलतात म्हणून प्रारब्ध देखील त्याच्या नजरेखाली काम करते. कौसाक्षरी गोंदलेकर महाराज. यात प्रारब्ध देखील त्याच्या नजरेखाली काम करते याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? प्रारब्ध देखील भगवंताच्या नजरेखाली काम करतं हे भक्तांना लागू पडतं असा त्याचा पहिला अर्थ घ्यायचा. सर्वांच्या बाबत गोंदलेकर महाराज बोलत नाहीयेत. गोंदलेकर महाराज नाम घेणाऱ्या भक्ताबद्दल बोलतात की प्रारब्ध तुम्हाला सवड देतं असं म्हणायचंय. जर भक्त असाल तर प्रारब्ध तुम्हाला चुकणार नाही, पण प्रारब्ध तुम्हाला सवड देईल, भगवंताच्या नजरेखाली तुम्हाला थोडी सवड मिळेल, तुमच्यावर अडचण येणार आहे पण प्रारब्ध थोडीशी सवड देईल आणि त्याच्यातही तुम्हाला वेळ मिळेल. प्रारब्ध याचा अर्थ असा आहे की तुम्हाला माहीत नसताना किंवा तुम्ही अपेक्षा न धरलेलं देखील फळ मिळणं, त्याला प्रारब्ध असं म्हणतात. कधी कधी तुमची कृती कोणती नसते आणि तुम्हाला काही मिळतं, किंवा कृती एक असते पण त्याच्या दसपट मिळतं, किंवा जी कृती असते त्याच्यापेक्षा दसपट नुकसान होतं. खरं म्हणजे कर्माच्या न्यायाने इक्वल आणि अपोजिट फोर्स लागायला पाहिजे की नाही. तुम्ही कर्म करता त्या मनाने फळ मिळायलाच पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही म्हणून हा शब्द येतो. प्रारब्ध हा शब्द त्या कारणाकरता येतो. तरीही प्रारब्ध असायचं काही कारण नाही. इक्वल आणि अपोजिट फोर्स, तुम्ही भिंत ढकलता तर तुम्हालाही भिंत तेवढ्याच फोर्सने ढकलते, ती स्थिर असते असं तुम्हाला वाटतं. तशा प्रकारे खरं कर्माचा न्याय असायला पाहिजे, पण बऱ्याच वेळेला तसं दिसत नाही, तेव्हा काय लॉजिक लावायचं, काय तर्क लावायचा हे न समजल्यामुळे आपण प्रारब्ध हा शब्द वापरतो. खरं म्हणजे तुम्हाला जे मिळत असतं ते देखील सृष्टीमध्ये, सृष्टी या शब्दाचा अर्थच एका क्षणात ज्या ठिकाणी अब्जावधी किंवा खर्वादी अशी कृत्य घडतात, क्रिया घडतात, त्याला सृष्टी असं म्हणतात. तुम्ही एका गोष्टीसाठी प्रयत्न करत असता त्या गोष्टीसाठी 10,000 लोक प्रयत्न करत असतात. तुम्हाला माहीत नसतं कोणकोण प्रयत्न करतं, फक्त इंटरव्ह्यूच्या वेळेला कळतं. तिथं बसलेली आणि आलेली मंडळी पाहिली की घाम फुटतो की एवढ्या मंडळींमध्ये आपलं कसं काय व्हायचं, एवढ्या लोकांचं हे इंटरव्ह्यू घेणार. पण तुम्ही जे काही कर्म करत असता कळत न कळत तुम्हाला जे फळ मिळणार असतं त्याच्या विरुद्ध अथवा अनुकूल अशा अनेक घटना घडत असतात. कोणीतरी निष्कारणच येऊन सहाय्यभूत होतो, तो त्याचं कर्म करत असताना तुम्हाला सहाय्यभूत होतो. हे जे अनाकलनीयता आहे फळाच्या बाबत, त्याला प्रारब्ध असं म्हटलेलं आहे. तुम्ही आजारी देखील कोणत्या तरी न्यायानेच पडता. काहीतरी विसंगती तुमच्या मनामध्ये अथवा शरीरामध्ये निर्माण होते, बाहेरून आक्रमण होतं, म्हणून आजारी पडता. कार्यकारण भाव माहीत नसल्यामुळे प्रारब्ध म्हणतो, आणि फार गंभीर जर आजार झाला तर प्रारब्धच म्हणतो. अशा प्रकारे प्रारब्ध हा स्वैर वापरला जाणारा शब्द आहे. पण गोंदलेकर महाराज असं म्हणत असत दिलासा देण्यासाठी की तुम्ही प्रारब्धाची गोष्ट जी आहे तर ती ईश्वराच्या नजरेखाली चालते भक्तांची, त्यामुळे तुम्ही त्याला फारसं महत्व देऊ नका असं महाराज म्हणत असत. तुम्ही नाम घ्या, भगवंतांच्या सत्तेने सगळी सूत्र हलतात. खरं म्हणजे तुम्ही एकतर प्रारब्धवादी तरी असावं किंवा दैववादी तरी असावं, दुसरं म्हणजे तुम्ही प्रयत्नवादी तरी असावं, हिंमत असेल त्यांनी एक काहीतरी निवडावं. प्रारब्धवादी असं समजण्यासाठी देखील मोठी हिंमत लागते, आणि मी प्रयत्नवादी आहे आणि बाकी काही ईश्वर नाही आणि प्रारब्ध नाही असं म्हणण्यासाठी देखील फार मोठी छाती लागते, आणि आहे तितुके देवाचे असं म्हणण्यासाठी देखील फार मोठी हिंमत लागते. काहीतरी एकच स्वीकारा. मग आहे तितुके देवाचे परवडलं भक्ताकरता किंवा साधकाला, ईश्वराच्या इच्छेने सगळं काही घडतं आहे या मार्गाने गेलेलं चांगलं. मग प्रारब्ध हा शब्द तुम्ही कायमचा काढून टाका, प्रारब्ध हा शब्द परत उच्चारू नका. आणि प्रयत्नवाद देखील ज्याच्यात अहंकाराचा स्पर्श आहे असा शब्द तोही उच्चारू नका. कारण प्रारब्ध काय, किंवा कोणाच्या कृपेनी होणारी गोष्ट काय, प्रयत्नांशिवाय अशक्यच आहे. एक पाऊल प्रयत्नांचं पडावंच लागतं, मग दुसरं दैवाचं पडेल. एक पाऊल प्रयत्नांचं पडावंच लागतं, मग कृपेचं पडेल. त्यामुळे प्रयत्नांबद्दल फार मोठे प्रयत्नवादी आहोत अशा अहंकारात राहण्याचाही प्रश्न येत नाही. आणि तसं जर राहिलं तर बऱ्याच वेळेला प्रयत्नांनी एवढं यश मिळत नाही. असं असल्यामुळं तुम्ही प्रयत्नवादी असण्याला देखील तेवढीच किंमत असते. मग जर तसं असेल तर भक्तांनी किंवा साधकांनी, परमार्थी व्यक्तींनी हे सगळं प्रकरण सद्गुरूंवर सोपून द्यावं, अथवा भगवंतावर, अथवा रामाच्या इच्छेवर सोपून द्यावं. कर्म करताना मात्र चोखच करायला लागेल, याच्यामध्ये काही शंका नाही. त्या सारसबागेतल्या गणपतीला जे जे काही मागितलं जातं, तर अशी एक सिद्धी मिळाली की त्याला मागितलं जातंय ते तुम्हालाही समजतंय, गणपतीला समजतंच, तसं आपल्यालाही समजतंय, तर डोकं भंभरून जाईल. इतकं देवाला देखील मागितलं जातं. कर्म न करता परीक्षेच्या काळामध्ये किती विद्यार्थी येऊन उभे राहत असतील. तर हा जो विषय आहे हा विषय श्रद्धेने सोडवता येऊ शकतो, नाहीतर अहंकाराने सोडवता येऊ शकतो. की आम्ही प्रयत्नवादी आहोत असं ज्याची तशी शक्ती असेल त्यांनी म्हणावं, आणि ते म्हणणं हे आपल्या आचरणात उतरून दाखवावं. तो हीन दीन आपण होतो हे त्याला समजल्याखेरीज राहणार नाही. असं असल्यामुळं देवाच्या इच्छेने होतं असं म्हणावं. सुनीलदादा मी नाही का सांगितलं इकडच्या वर्गाला की भगवंताच्या काय काय कृपेने काय म्हणाला शक्तीने भगवंताची शक्ती विचारली आहे का माझ्या हातून जो स्वयंपाक झाला काय सांगताय ते मीठ घालताना थोडं इकडं तिकडं झालं तर. पण त्यावेळेला जी बुद्धी झाली ती त्यांनी दिली असं समजावं अहंकाराचं तरी बाहेर. आणि ते म्हणाले की इकडच्या वर्गाकरताही सांगू शकतो असं म्हणाले, पण सारखं नाही म्हणाले नको इकडच्या वर्गाला नको, पण मी सांगू शकतो म्हणाले. तर तशा प्रकारे तुमच्या उत्तरात तो भाग तसाच आलेला होता की भगवंताच्या इच्छेने झालं असं समजावं, त्याच्या शक्तीने झालं असं समजावं, खरंखुरं समजावं म्हणजे झालं. देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही, परी त्यांची निष्ठा काही तैसी नसे, पण त्यांची खरी निष्ठा तशी नसते असं समर्थ म्हणतात. असं करू नये म्हणजे झालं, याचाही अभ्यासच आहे. आणि श्रद्धेचा देखील असा अभ्यास करून आपलं यश त्याच्यामुळं, आपलं अपयश त्याची इच्छा म्हणून, जे माझ्या हिताचं आहे तो करतो, अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचा विचार आपण जर रुजवला तर आहे तिथं शांती मिळते, समाधान मिळतं. यश किती मिळेल सांगता येत नाही, ते मात्र तुमच्या प्रयत्नांच्या पावलावर अवलंबून आहे. ते तुम्हाला टाकावंच लागेल. अचूक आणि चांगला प्रयत्न करण्याचा असा तुमचा कटाक्ष असलाच पाहिजे. आणि मग समाधानाकरता ही दुसरी गोष्ट आहे, ती जरूर करावी. हरिओम तत्सत. बला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर सिंह.